सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि निखिल श्रेया आणि सुखद आहेत माझ्या सोबत. सुरुवात जर विचारली तुम्हा तिघींची, जसं श्रेया तुम थोडी देर पहिले बता रही थी जब हम बाहर बात कर रहे थे कि आप फिफ्थ में थी तब आपने पहला रेस्क्यू करा था.
मैं जब 10 साल की थी मुंबई में रहते थे तभी.
ओके.
मुंबई में जब हुआ था बहुत बड़ा फ्लड्स आए थे सब लोगों को पता चला था एंड वो टाइम में हमारे एरिया में भी हुआ, मेरे कॉलोनी में भी हुआ, पानी काफी आ गया था. वहाँ पे एक डॉग का एक ये था तो वो मॉम और उसके सारे बच्चे चले गए वो पानी में, दे फ्लोट एंड वो मर गए एंड उसमें से एक ही पप उसमें से बच गया एंड मुझे देख के रहा नहीं गया. मैं वो उसको लेके गई और घर लेके चली गई. आई डिड नॉट इवन थिंक कि मम्मी क्या बोलेगी, पप्पा क्या बोलेंगे. तब तक ऐसा कुछ था नहीं. लेके गई, मैं पूरी रात उसको संभालती रही, उसको खाना दिया, उसको सुखाया, उसको नहलाया पहले ठीक से. फिर अगले दिन अनफॉर्चुनेटली हमारा घर वहाँ पे छोटा था तो हम एक स्ट्रे डॉग को वहाँ रख सकते थे कि नहीं, वो कॉलोनी वालों से भी परमिशन नहीं था. तो मैंने तो उसको पहले ठीक से किया. फिर मम्मी ने बताया कि एक अच्छे घर पे देते हैं, अच्छी जगह पे, उसके लिए भी अच्छी जगह चाहिए. मैं सेल्फिशली मैं मेरे प्यार के लिए उसे नहीं रख सकती, ओनली फॉर मुझे चाहिए. तो फिर हमने एक अच्छे घर पे दिया एंड मैं हमेशा फॉलो करती थी कि उसके आगे क्या, हर वीक मैं उसको देखती थी अभी बड़ा है क्या, उन्होंने ठीक से रखा है क्या. तो वहां से मेरा जर्नी स्टार्ट हुआ है और अब तक चलता रहा है, बहुत सालों तक चलता रहा.
क्या बात है, ग्रेट 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 यार. तुझी कशी झाली सुरुवात निखिला?
माझी सुरुवात म्हणजे खरं सांगायचं झालं तर विश्वास नाही बसणार, पण मी 8वी पर्यंत असताना मी कधीच कुत्र्यांचं काही संबंध नव्हता माझा.
बरं.
जेव्हा माझ्याकडे जेनी आली तर त्याच्यानंतर आम्ही,
जेनी म्हणजे
माझी डॉग.
ओके. सही आहे.
तर तिला आम्ही इकडे अशोक स्तंभला हॉस्पिटलला घेऊन जायचो. मग तिथे मी बघायची की खूप लोक असे आहेत की जे असे घेऊन येतात, त्या खरंच किती गरज आहे त्यांना आपल्यासारख्या लोकांची, डॉक्टर्सची, की त्यांना ट्रीटमेंट वेळच्या वेळी मिळणं खूप गरजेचं आहे.
बरोबर.
तर अशातनं मग मी एनजीओजना आणि मग ग्रुपला जॉईन झाले.
ओके.
आणि मग सुरू झालं ग्रुपमध्ये. म्हणजे आम्ही आता तिघीच जणी दिसतोय पण ग्रुपमध्ये असे खूप मेंबर्स आहेत की जे म्हणजे खूप पॅशनेटली काम करतात.
म्हणजे
2-3 जण तर असे त्यांचा दिवस पूर्ण ह्याच कामात जातो रेस्क्यूजमध्ये. म्हणजे फॉस्टर जे करतात 2-3 जण आहेत तर त्यांचं सकाळी खायला देणं, त्यांची ट्रीटमेंट वेळच्या वेळी, त्यांना मेडिकेशन मिळणं, डॉक्टरकडे घेऊन जाणं, ह्यात म्हणजे जवळजवळ दिवस जातो.
एक जण तर देवळालीला राहतो आणि बसने ट्रॅव्हल करतो आणि जिथे कुठे रेस्क्यू असेल आम्हाला जमेल ना जमेल
आमच्या ग्रुपमध्ये असं कोणी नाही गेलं पण तो
असतो. ओके.
त्याच्याकडे काही व्हेकल वगैरे नाहीये पण तो बसने वगैरे कसंही
तुम्ही कधीही त्याला बोलवा की विमल भैया रेस्क्यू आहे जाणार आहे, लगेच अगदी तत्परतेने तो येतो, सगळ्यांना खूप मदत करतो. आणि
त्यांचं नाव काय?
विमल ममानी नाव आहे.
विमल ममानी एक बार उनकी देत आली आहे, मोठं मोठं काम करतो.
बॅकबोन ऑफ एस.
ग्रेट. अशी लोक आहेत, अशी ही लोक आहेत. सही है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर बातों का सिलसिला हम ऐसे ही चालू रखेंगे. जस्ट स्टे ट्यून्ड. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.